नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 20वा हप्ता जारी. स्वतःसोबत समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा बाबासाहेबांचा विचार आत्मसात करावा, सरन्यायाधीश भूषण गवई यांचं आवाहन. ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा राज्य शासनाकडून सत्कार, 3 कोटी रुपये पारितोषिक प्रदान. आणि नांदेड इथं 20व्या समरसता साहित्य परिषदेला प्रारंभ, विविध कार्यक्रमांचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 20वा हप्ता आज जारी करण्यात आला. वाराणसी इथं झालेल्या कार्यक्रमात 20,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आली. आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. व्होकल फॉर लोकल या संकल्पनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. ते म्हणाले,
जो चीज भारत के लोगों के कौशल्य से बनी है, भारत के लोगों के पसीने से बनी है, हमारे लिए बहुत स्वदेशी है. हमें वोकल फॉर लोकल मंत्र को अपनाना होगा. हम संकल्प लें कि हम मेक इन इंडिया प्रोडक्ट्स को ही बढ़ावा देंगे. हमारे घर में जो भी नया सामान आएगा वो स्वदेशी ही होगा.
2019 पीएम किसान योजना सुरू केल्यानंतर विरोधी पक्षांनी या योजनेबद्दल शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारनं या योजनेअंतर्गत आतापर्यंत 4,50,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आज झालेल्या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2,000 कोटींहून अधिक रुपये प्राप्त झाले. सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी ही नवी योजना सुरू केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच कार्यक्रमात सांगितलं. कृषी उत्पादनात पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. ते म्हणाले,
इस योजना पर 24,000 करोड रुपये किसानों के कल्याण के लिए, कृषि व्यवस्था के लिए, कृषि विकास के लिए 24,000 करोड़ रुपये खर्च किए जाए. देश के ऐसे जिले जो पिछली सरकारों की गलत नीतियों के कारण विकास की राह में पिछड़ गए, जहां किसानों की आमदनी भी कम है, अरे कोई पूछने वाला नहीं था, उन जिलों पर प्रधानमंत्री धन धान्य कृषि योजना का फोकस होगा.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन केलं. सैन्य दलाच्या स्वदेशी आयुधांची ताकद जगानं पाहिल्याचं मोदी म्हणाले. छत्रपती संभाजीनगर इथं कृषी विज्ञान केंद्रात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांना खरीप पिकं, एकात्मिक कीड व्यवस्थापन नियंत्रण, रासायनिक कीटकनाशकांची फवारणी, उपाययोजना, खतांच्या मात्रा कशा आणि किती द्याव्यात, कापूस, मका, तूर, आलं याबाबत कृषी विज्ञान केंद्रांच्या प्रमुख डॉ दीप्ती पाटगावकर, डॉ ज्ञानेश्वर मुटकुळे, डॉ सूर्यकांत पवार, डॉ भवर यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांमध्ये मार्गदर्शन केलं. स्वतःसोबत समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आत्मसात करण्याचं आवाहन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं आहे. नागपूर इथं आज डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना सरन्यायाधीश म्हणाले,
बाबासाहेब जे म्हणाले की खऱ्या अर्थानं जर आपल्याला मोठं व्हायचं असेल, आपण मोठं होण्यासोबत आपला समाज कसा मोठा होईल, आपण या समाजाला कसं मदत करू शकतो आणि समाजाच्या सगळ्या घटकांना वर आणण्याकरता कसं मदत करू शकतो, ही जर आपण बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आपल्या मनात रुजवली तर ती त्यांना खऱ्या अर्थानं अंजली होईल. भीमराया हे तुझ्या लेकरांची वंदना, आज गे कोथंबलेल्या अंतरांची वंदना, दुमदुमे जे विमुची गजना, डोईकडे सरकार जावे तिथे, हा तुझा डंकाळ धडे, हा तुझा डंकाळ धडे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेल्या संविधानानं देशात समतेचं राज्य निर्माण करण्याबरोबरच समान संधी आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्वप्नपूर्तीसाठी व्यवस्था तयार करण्याचं काम केलं असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
आपल्याला माहिती आहे की भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं त्या संविधानाने या देशामध्ये समतेचं राज्य तयार करायला, संधीची समानता द्यायला आणि प्रत्येक व्यक्तीला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे आणि त्याचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था या संविधानाने उभी करून दिली.
जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा आज नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्याला 3 कोटी रुपयांचं बक्षीस प्रदान करण्यात आलं. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही दिव्याला 11 लाख रुपयांचं बक्षीस प्रदान करण्यात आलं. खासदार क्रीडा महोत्सव समितीकडूनही तिचा सन्मान करण्यात आला. खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार आणि अद्ययावत सुविधा पुरवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत दिव्या देशमुखने जागतिक स्पर्धेत मिळवलेलं देदीप्यमान यश हे देशातील हजारो मुलामुलींसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातल्या खासगी बाजार समित्यांना दिलेल्या वन टाईम परवान्यांबाबत पुनर्विचार सुरू असून केवळ शेतकऱ्यांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करणाऱ्या खासगी बाजार समित्यांच्या परवान्यांचं नूतनीकरण केलं जाईल असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. ते आज नंदुरबार इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल असं ते यावेळी म्हणाले. आगामी काळात एक तालुका एक बाजार समिती हे सरकारचं धोरण राहणार असल्याचं रावल यांनी सांगितलं. निवडणूक आयोगानं मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या वार्षिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा तसंच मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना यावर्षीपासून मानधन देण्यात येणार आहे. हा निर्णय निवडणूक प्रक्रियेची अचूकता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य मानधन देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक असल्याचं भारत निवडणूक आयोगानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
बेंगळुरू इथं खासदार आणि आमदारांसाठीच्या विशेष न्यायालयानं 47 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार आणि अश्लील व्हिडिओशी संबंधित प्रकरणात प्रज्वल रेवण्णा याला जन्मठेपेची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड ठोठावला आहे. प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचा नातू आहे. त्याच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. न्यायालयानं त्याला पीडितेला 7 लाख रुपये दंड देण्याचे आदेशही दिले आहेत. नांदेड इथं आज 20व्या समरसता साहित्य परिषदेला ग्रंथदिंडीने सुरुवात झाली. यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे, परिषदेचे संस्थापक सदस्य प्राध्यापक रमेश महाजन यांच्यासह विविध संस्थेचे अध्यक्ष उपस्थित होते. समरसतेवर आधारित जीवनमूल्यांशी बांधिलकी मानणारी समाजनिष्ठ साहित्य निर्मिती करणे ही काळाची गरज असून या संमेलनातून सामाजिक समस्येसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचा अनुबंध निर्माण होईल असं प्रतिपादन कांबळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री भिकुजीदादा इदाते, प्राध्यापक रमेश पांडव, पूर्व संमेलन अध्यक्ष प्राध्यापक शेषराव मोरे, गोविंद नांदेडे यांचा सत्कार करण्यात आला. या 2 दिवसीय साहित्य संमेलनात मुलाखती, परिसंवाद, कविसंमेलने, चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाणा यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी या संमेलनाचा समारोप होणार आहे. परभणी शहरात यशस्विनी महिला मंचच्या वतीनं श्रावण मासानिमित्त महिलांना बेलवृक्षांचं वाटप करण्यात येणार आहे. संपूर्ण महिनाभर हा उपक्रम सुरू राहणार असून मागेल त्यालाही रोपं दिली जाणार आहे अशी माहिती यशस्विनी महिला मंचच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया पाटील यांनी दिली. क्रिकेट. इंग्लंड विरुद्धच्या 5व्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या 3र्या दिवशी भारतानं आतापर्यंत 166 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या आतापर्यंत 3 बाद 189 धावा झाल्या आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 20वा हप्ता जारी. स्वतःसोबत समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा बाबासाहेबांचा विचार आत्मसात करावा, सरन्यायाधीश भूषण गवई यांचं आवाहन. आणि नांदेड इथं 20व्या समरसता साहित्य परिषदेला प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.